कथा एका शिक्षण तपस्वीची. थोर शिक्षण तपस्वी कैलासवासी आप्पा पेंडसे यांच्या जीवन विचाराचा आपण वेध घेतो आहोत. लोकसंघटनेविषयी ते म्हणतात, स्वामी विवेकानंद हे एका प्रश्नावर फार व्यथित होत असत. तो प्रश्न म्हणजे हिंदुस्थानात संघटना नाही. ती का नाही? 4 कोटी ब्रिटिश 40 कोटी भारतीयांवर राज्य करतात हे कसं, असा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला आहे आणि त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. ते उत्तर असं की ब्रिटिश हे संघटित आहेत आणि हिंदुस्थानातील 40 कोटी लोक हे संघटित नाहीत. संघटनेमुळे येणारं धैर्य, चिकाटी, चिवटपणा, चिंतनशीलता, शिस्त, ध्येयनिष्ठा आणि आत्मसमर्पण बुद्धी, व्यक्तिगत अहंकाराचं विसर्जन, व्यक्तीपेक्षा संघटनेला मोठं समजण्याची बुद्धी, हे सर्व गुण आमच्यामध्ये अनुपस्थित आहेत. जिथे संघटना आहे तिथे हे गुण सहज उपस्थित होतात. आमच्यापैकी कोणी एक मोठा होऊ म्हणेल तर आम्ही त्याला मोठा होऊ देणार नाही. एखादा परकीय येऊन आम्हाला लाथा मारायला लागला म्हणजे ते आम्हाला गोड वाटतं आणि त्याच्या हाताखाली आम्ही निमूटपणे वागू शकतो. असे का? आम्ही गुलाम आहोत. शतकानुशतके गुलामीत राहिलो आहोत आणि गुलामगिरीस आम्हाला गोड वाटते. स्वतंत्रपणे विचार करणं आणि इतरांचा विचार समजून घेणं, एकत्रितरित्या काम करणं आमच्यानं होत नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातील भूदल, वायुदल आणि नौदल या तीनही सेनांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यावेळीच्या पंतप्रधानांनी ती बोलावली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी एक मुद्दा असा उपस्थित केला की भारतीय सेनेकडे अद्याप पुरेसा अनुभव आणि कौशल्य नाही, तोवर काही काळ कुणा अनुभवी ब्रिटिश अधिकाऱ्याकडे भारतीय सेनेचे नेतृत्व द्यावे. एक तडफदार तरुण अधिकारी उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, महाशय, एवढ्या विराट राष्ट्राचं संचालन करण्याचा अनुभव तरी भारतीयांपैकी कोणाला आहे? मग काही काळ ब्रिटिश पंतप्रधान असला तर काय बिघडेल? या प्रश्नाने पंतप्रधानांसह सर्वजण एकदम समकले. मग कोणा ज्येष्ठ भारतीय अधिकाऱ्यालाच सेनाप्रमुख करावं असं सर्वांच्या लक्षात आलं. आत्मविश्वासाचा अभाव का निर्माण होतो? तर संघटनेच्या बळाचा प्रत्यय नाही म्हणून. दुसऱ्या महायुद्धानंतर जपाननी मोठमोठ्या विचार बनताना स्तिमित करून टाकलं. जपानच्या उद्योगधंद्यांनी शास्त्रीय प्रगतीने युरोप आणि अमेरिका चकित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील चीन आणि जपान यांची चढाई कशी थांबवावी हा प्रश्न भल्या भल्यांना पडला आहे. इस्रायल हे केवळ 40 लाख लोकांचं राष्ट्र आहे. तिथे संसदीय लोकशाही आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येऊन राष्ट्र म्हणून संघटित झालेले हे जू आहेत. जमाव किंवा गर्दी म्हणजे संघटना नसते. एका ध्येयाने प्रेरित झालेले, त्या ध्येयासाठी कसलाही त्याग करायला सिद्ध असलेले, निश्चित तत्वज्ञानाच्या आधाराने परस्पर सामंजस्याने काम करणारे असे जे लोक, त्यांना संघटना म्हणायचं. उत्तुंग ध्येय विचाराचे स्त्री पुरुष घडवणारी संघटना आपल्याला करायची आहे. छोट्या गटांमध्ये शांतपणे काम करत कार्यकर्ते निर्माण करणं ही कामाची एक पद्धत आहे आणि संपूर्ण लोकमानसात प्रचंड लाटा उत्पन्न करत संघटना करणं ही लोकसंघटनेची आणखी एक पद्धत आहे. कोणी शिवछत्रपतींची पराक्रम गाथा सांगून लाखो लोकांना खिळवून ठेवतात, तसं राजपूत कथा, शीख कथा सांगणारे वक्तेसुद्धा तयार व्हायला पाहिजेत. दिव्याने दिवा लावा एवढं नाही पुरणार, फार मोठ्या प्रमाणात प्रकाश निर्माण करायला हवा आहे, फार मोठ्या प्रमाणात पेरणी करायला हवी आहे, वादळी वारे निर्माण करण्याची शक्ती निर्माण करायला पाहिजे आहे. उठा, उद्यापासून कामाला लागा अशी जाग लोकमानसाला आणता आली तर काही काम झालं असं म्हणता येईल. अशी आवाहनं करण्याचं सामर्थ्य आणि योग्यता आमच्यात यायला हवी आहे. महात्मा गांधींनी मोठमोठी आंदोलनं सुरू केली. त्यांचं दर्शनी स्वरूप तरी सोपं होतं. मीठ तयार करा, मीठ उचला, झाडू घ्या, सफाई करा, सूत काता, अशा सोप्या सोप्या गोष्टी महात्माजींनी सांगितल्या. या छोट्या गोष्टींमधूनच देशव्यापी आंदोलनं उभारली गेली आणि या मार्गाने महात्माजी 2-4 पावलं पुढे जात मग विधायक कार्याकडे म्हणजे शिक्षणाकडे, दारूबंदीकडे वळत, खादी ग्रामोद्योगाकडे वळत, मोठमोठ्या लोकांना बोलावत, विचारविनिमय करीत पुन्हा नवी आंदोलनं उभारत. या आंदोलनांमधून एवढी शक्ती निर्माण झाली की ब्रिटिशांना चले जाओ म्हणताना स्वतंत्र भारताचं एक मंत्रिमंडळ आधीच तयार झालेलं होतं. उद्याचं देशकारण करण्यासाठी, संघटितरित्या शासन चालवण्यासाठी सक्षम असलेले नेते आपण घडवले पाहिजेत. उत्तुंग व्यक्तिमत्व, व्यवहार कुशलता, तत्व प्रत्यक्षात आणण्याचं सामर्थ्य असलेली माणसं तयार झाली पाहिजेत. शिक्षणातून आणि संघटन कार्यातून अशी माणसं घडली पाहिजेत.